शंभो शिव शंकर हर 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 महादेव। पार्वती शिव शंकर सुमरण कर विठ्ठल रुक्मिणी वरा अन कृपा करुणा हर निकाव स्वामी हा अव कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा।
कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा।
अशी हाय त्याची धारणा गंता कोण करी अवगंता कोण करी अन अर्जुनाची घोडी धुतली हा अव अर्जुनाची घोडी धुतली तुम्हीच हो श्री हरी।
अर्जुनाची घोडी धुतली तुम्हीच हो श्री हरी।
अव भिल्लीनीची उष्टी बोर बहु आवडी है तुला रामा बहु आवडी है तुला आणि ज्ञानेश्वराची कृपा चांगली हा अव ज्ञानेश्वराची कृपा चांगली भीत चाले झर झरा।
ज्ञानेश्वराची कृपा चांगली भीत चाले झर झरा।
अंबरुषी कारण धाई अवतार घेतलं हरी तुम्ही अवतार घेतलं हरी आणि पुंडलिकापाशी जाऊन शान अव पुंडलिकापाशी जाऊन शान उभा राहे पंढरी।
पुंडलिकापाशी जाऊन शान उभा राहे पंढरी।
नामदेवा संगट इटुबा आवडीन जेवाला देव आवडीन जेवाला आणि थोट्या ताटाला कणस आणली हा अव थोट्या ताटाला कणस आणली महिमा तुझी इठला।
थोट्या ताटाला कणस आणली महिमा तुझी इठला।
आणि दामाजीची रशीद फाडून जाऊन बेदरा अव जाऊन बेदरा आणि सर्प डसुनी इंच जाऊन या अव सर्प डसुनी इंच जाऊन वाचविले पामरा।
सर्प डसुनी इंच जाऊन वाचविले पामरा। सर्प डसुनी इंच जाऊन वाचविले पामरा।
तुमचं नाव?
या बाया माझं नाव आहे माझं नाव हाय सगुणा।
गुणा?
येस गुणा नवा सगुणा हाय सगुणा।
असं असं धर्म वाटिले पांडुरंगाने वाजदेव धर्माले धर्म करून बाबूराव सासऱ्याचं नाव सांगून सासरघर सुणन सगुणाबाईन पाची बोटान उजव्या हातान कपाळी कुंकवान आहिव चुड्यान कैलासी जाऊन सोडवून देऊन घंटा वाजला स्वर्गीय लोकाला धर्म केला हा वासुदेवाला चंद्रभागे तो वाळवंटाला कुंडलिकाला नामदेव पारीला पुत्रा वाचून नावकोण सांगिल बहिणी वाचून ओळखून गाईल भावा वाचून बोलवन नवबा जन्म जायाचा कुणालाही याचा दान धर्म एवढा संगट शंभो शिव शंकर हर 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 महादेव। जीव जन्माचा सोबती पुढी आत्म्याला बोलती।
जन्माचा सोबती पुढी आत्म्याला बोलती।
पुन्हा जन्म नाही सांगती असं वासुदेव बोलती। जग धर्मान तारिल या कलंकीन बुडविल। शंभो शिव शंकर हर 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 महादेव। अव पार्वती शिव शंकर सुमरण करा विठ्ठल रुक्मिणी वरा अव विठ्ठल रुक्मिणी वरा अन कृपा करुणा हर निकाव स्वामी हा अव कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा।
कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा।